मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा। सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे। अहंकाराचा एक अगदी स्वाभाविक परिणाम असा दिसून येतो की त्याला दुसऱ्याचे बोलणे नको वाटते, कंटाळवाणे वाटते। म्हणून समर्थ सांगत आहेत की बाबा, बोलण्याचा वीट मानू नको। हे वाक्य पुष्कळ व्यापक अर्थाने लक्षात घेण्यासारखे आहे। माणसाला स्तुतीचा कधी कंटाळा येत नाही, ती कितीही झाली तरी आधी खावीच असे वाटते। एका आधुनिक कवीने आंबाड्याच्या भाजीत घातलेले फोडणीचे तेल कितीही असले तरी कमीच वाटते, तसे स्तुतीचेही होते असे म्हटले आहे। माणसाला ज्या बोलण्याचा वीट येतो त्याचे दोन प्रकारात वर्गीकरण करणे शक्य आहे। साधकाने त्या दोन्ही दृष्टिकोनातून विचार करून स्वतःचे वर्तन सुधारले पाहिजे। ज्याचा वीट येतो आणि नकोसे वाटते, असे दोन प्रकारचे बोलणे माणसाच्या कानावर पडत असते, एक उपदेशाचे आणि दुसरे तिरस्काराचे वा निंदेचे। उपदेशाचे बोलणे हे दोन प्रकारच्या लोकांकडून ऐकण्याचा प्रसंग येतो, एक अधिकार योग्यता आणि संबंध असलेल्या व्यक्तीकडून आणि दुसरे तसे नसलेल्याकडून। ज्यांच्याजवळ अधिकार व योग्यता नाही आणि ज्यांचा काही संबंधही नाही, अशा व्यक्तीने काही सांगितले तर माणसाला ते ऐकावेसे वाटत नाही, पण साधकाने तेही वाटू देता कामा नाही। अशा परिस्थितीत जे सांगतो ते योग्य आहे की नाही याचा विचार अवश्य करावा, सांगणारा त्या योग्यतेचा आहे की नाही याचा विचार करणे तादृश महत्त्वाचे नाही। बालादपी सुभाषितम ग्राह्यम असे म्हटले जाते ते यासाठीच। योग्यतेच्या माणसाने अधिकार असताना केलेल्या उपदेशासंबंधीही माणसाला वीट येतो आणि मग तो त्या व्यक्तीलाच टाळीत असतो। ते बोलणे योग्य नाही, चांगले नाही असे तर म्हणता येत नाही, कारण तसे सिद्ध करता येत नाही, पण त्याप्रमाणे आचरण करणे कष्टाचे वाटते, दुःखदायक वाटते, खरोखरीच हितावह ठरेल की नाही याविषयी शंका येते। ते उपदेशाचे बोलणे आपल्या धारणेपेक्षा वेगळे असते आणि असा विचार त्या उपदेशाविषयी मनात आल्यामुळे ते सांगणे पुन्हा पुन्हा ऐकणे कंटाळ आणते। अशावेळी अलीकडची सुधारलेली माणसे बोर झालो म्हणतात। मुळात ते उपदेशाचे बोलणे पटत नाही, मानवत नाही, हेच खरे। साधकाने उपदेशाचे बोलणे तर काय, पण तिरस्काराचे निंदेचे भाषणही आत्मशोधाला कारणीभूत होत असल्याने, सोशिकपणा वाढवण्यास सहाय्य करणारे असल्याने स्वागतार्हच मानले पाहिजे। निंदकाला आपला शत्रू न मानता संप्राप्ती विशारद पॅथॉलॉजिस्ट मानावे। तो नेहमी शरीरामध्ये काय काय दोष आहेत तेच सांगत असतो, काय कसे किती बिघडले तेच सांगत असतो, आणि आपण त्याच्याकडून तीच अपेक्षा करीत असतो। निंदक शुल्क न घेता कुणी अपेक्षा ठेवली नसली तरी आपणहून दोषांचे दिग्दर्शन करीत असतो, मग साधकाने त्याच्याविषयी शत्रुत्वाची भावना का बाळगावी? दुसरा कोणी सुधारत नसतो, आपले आपण सुधारावायचे असते आणि प्रत्येक घटनेचा उपयोग त्या दृष्टीने करून घ्यावायचा असतो, हे साधकाने लक्षात ठेवले पाहिजे। म्हणून समर्थ म्हणतात, मना वीट मानू नको बोलण्याचा। बोलण्याचा असा वीट मानशील तर तितिक्षा कशी वाढेल? नको वाटते, कंटाळा येतो म्हणून सोडून देशील तर ते पळून जाणे ठरेल, आणि हिताचे आहे हे पटत असून ऐकणार नाहीस तर प्रगती खुंटेल। निंदा सोसली पाहिजे, उपदेश ऐकला पाहिजे म्हणजे आचरणात आणला पाहिजे। हे जर केले नाही तर जी गोष्ट साधावायची आहे म्हणून माणूस परमार्थ मार्गाला लागतो ती कशी मिळणार? ईश्वर दर्शनाचा दुसरा मार्ग उपलब्धच नाही। नामस्मरण करणे, सदाचार न सोडणे, संयमाने वागणे, कामक्रोधांना जिंकणे, आळस सोडणे, कर्तव्ये पार पाडणे या गोष्टी केल्याच पाहिजेत। परमेश्वर भेटायचा तो याच मार्गाने। मार्गाने जा म्हणून कोणी सांगत असेल तर त्याचा कंटाळा करून कसे चालेल? ईश्वर भेटावा अशी इच्छा आहे तर मग नामस्मरणादी साधने स्वीकारलीच पाहिजेत। ईश्वर भेटावा अशी इच्छा उत्कटतेने होत नाही, त्याचे कारण चालू घडी असते ती त्यातल्या त्यात सुखावं असते हे होय, आणि त्यामुळे ज्याची कल्पना नाही, अनुभव नाही, अशा परमार्थ सुखाची ओढ लागत नाही। म्हणून तर परमार्थाचा अधिकारी कोण होतो हे सांगताना, जो संसार दुःखे दुखावला, त्रिविधतापे पोळला, तोच एक अधिकारी झाला परमार्थासी असे म्हणून ठेवले आहे. पण अशा अगतिकतेतून नैराश्यातून परमार्थाकडे ओढले जाणे हे काही फारसे इष्ट नाही. कारण मग ही मनोवृत्ती वैराग्याची नसते, ती वैतागाची असण्याची शक्यता अधिक असते. वैताग हा तसा फलदायी ठरू शकत नाही, कारण परमार्थात काही पी हळद की हो गोरी अशी अपेक्षा धरता येत नाही. तेथेही धीरज धरावा लागतो, वाटच पाहावी लागते. नाहीतर तेथेही भजन नली असवे, सिद्धी नजरी पावे, तरी म्हणे आघवे टवाळची हे अशी वृत्ती उत्पन्न होते. आणि ही नास्तिकता प्रपंचाच्या आसक्ती इतकीच किंबहुना थोडी अधिकच घातक असते. म्हणून परमार्थाकडे लागावायचे ते पूर्ण विचारांती विवेकाने लागले पाहिजे. रोग झाल्यानंतर मग आरोग्य मिळवण्याकरता प्रयत्न करण्यापेक्षा रोग नसतानाच आरोग्य टिकवण्यासाठी वाढण्यासाठी प्रयत्न करणे हेच अधिक इष्ट असते. म्हणून समर्थ सांगतात, प्रपंचातले सुख हे न टिकणारे सुख आहे. सुखावह परिस्थिती नाहीशी होते. मुले माणसे आपतेष्ट कोणत्या ना कोणत्या तरी रूपात दुरावतात. प्रतिष्ठा नाहीशी होते, शक्ती क्षीण होते, हे असे तर होतेच. पण प्रपंचात वाटणाऱ्या सुखाची विलक्षणता अशी आहे की एकदा जे सुखाचे वाटले व ते बाह्य परिस्थितीत तसेच टिकून राहिले असले तरी नंतर सुखाचे वाटत नाही. जणू अतिपरिचयात अवज्ञा होते. त्यापेक्षा अधिक, त्यापेक्षा निराळे हवेसे वाटू लागते. पहिल्याचा कंटाळा येतो आणि नवीन मिळाले नाही, प्राप्त झाले नाही तर काहीच नव्हते तेव्हा जसे दुःख वाटत होते तसे दुःख वाटू लागते. आहे त्यात समाधान न वाटणे, तृप्त न होणे व त्यामुळे अधिकाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करीत राहणे ही महत्वाकांक्षा म्हणजे ईश्वराने माणसाला दिलेली एक अद्भुत शक्ती आहे. मुळात ती परमेश्वराच्या प्राप्तीमध्ये परिणत व्हावी यासाठी मानवाला दिली आहे. समुद्रातून निघालेल्या पाण्याचा वाहण्याचा जो गुण आहे तो जसा समुद्राला मिळण्यासाठी आहे तसेच जीवाचेही आहे. ईश्वरापासून निघालेला जीव पुन्हा ईश्वरालाच मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याने त्याला त्या आधीच्या कोणत्याही स्थितीत नित्याचे सुख लाभत नाही. म्हणून प्राप्त झालेले कोणतेही सुख त्याला तृप्ती वा समाधान देऊ शकत नाही. पण अज्ञानाने, विषयांच्या उपभोगातून निर्माण झालेल्या संस्काराने, मोहाने माणसे या मूलभूत प्रवृत्तीचा उपयोग ज्या हेतू करता ती वापरली पाहिजे त्याकरता न करता भलत्याच ठिकाणी करतात. त्यामुळेच त्याला नाना प्रकारांनी खरे प्राप्तव्य काय, खरे कर्तव्य तरी काय ते समजावून देण्याचा प्रसंग येतो. समर्थांनी येथे सुखाची क्षणभंगुरता सांगून तेच केले आहे. ते म्हणतात की आत्ता तुला जे प्राप्त झाले व काही काळ जे सुखाचे वाटत आहे ते पुढे लवकरच नाहीसे होणार आहे, त्याचे स्वरूप पालटणार आहे. या भौतिक जगात काहीही जसेच्या तसे टिकणारे नाही. तारुण्य, आरोग्य, मान, धन, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा ज्यांना तू जिव्हाळ्याचे समजतोस ते आपतेष्ट, यातले काहीही तुला पाहिजे त्या स्वरूपात दीर्घकाळ टिकणारे नाही. मग त्यात आसक्त होऊन का राहतोस? कारण या आसक्तीच्या पोटी केले जाणारे श्रम सगळे वाया जाणारे आहेत. जय जय रघुवीर समर्थ.